नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. संसदेन आयज राज्यसभेची मान्यताय मेळ्ळ्या उपरांत बँकर्स बूक एव्हिडन्स विधेयक 2026 संमत केलां. लोकसभेन हें विधेयक पयलींच संमत केल्लें. हें विधेयक बँकर्स बुक्सा संबंदीत पुराव्या कडेन नियंत्रण दवरपी कायदेशीर चौकटींचें आधुनिकीकरण आनी डिजिटल बँकींग पद्दती कडेन जुळोवप करतलें अशें अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी सांगलें. हें विधेयक बँकर्स बुक्साच्या इलेक्ट्रॉनिक आनी डिजिटल रेकॉर्डाक मान्यताय दीत, वैध आनी कायदेशीर रितीन अंमलबजावणी करपाक येवपी पुरावे म्हणून मान्यताय दिता. तशेंच हेतून मॅन्युअल, डिजिटल आनी इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीवरवी प्रामाणीक आनी सत्यापनाची तजवीज आसा. 1891 कालबाह्य जाल्ल्या चौकटीचे सुवातेर हें विधेयक आयलां अशें मंत्री सितारामन हांणी सांगलें. संवसारीक शीव दिसा निमतान भारतान आशियाई शिवाची लोकसंख्या वाडत आसा आनी ताची रावपाची सुवात आनी संचार क्षेत्रय वाडटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हांचो एक लेख शेअर करतना प्रधानमंत्र्यांनी रानवाटी जनावरांचे संवर्धन करपा खातीर सरकाराची वचनबद्धताय आनी ह्या वावरान लोकांनी घेतिल्लो वांटो हाचेर हांणी मेळिल्लो खर आधार हाचेर भर दिलो. ह्या लेखान म्हळां, शिवाचे संचार क्षेत्र 2020 सुमार 30,000 चौखण किलोमीटर आशिल्ले, ते आतां 11 जिल्ह्यांनी सुमार 35,000 चौखण किलोमीटरा मेरेन वाडलां. तशेंच आशियाई शिवांची लोकसंख्या 2015 523 आशिल्ली, ती 2025 मेरेन 891 पावल्यान हे आंकडे भारताच्या यशस्वी संवर्धन प्रवासाचे निदर्शक म्हणून फुडें आयल्यात अशें तातूंत नोंद केला. हालीच्या काळात विद्यार्थी निषेध आणि संबंधित प्रश्नाविषयी संसदेन सविस्तर चर्चा करपाक सरकार तयार असा असे संसदीय व्यवहार मंत्री किरेन रिजिजू हांणी आयज सांगले. विरोधकांनी मांडिल्ल्या दर एका मुद्द्याक जाप देवपाक घरमंत्री अमित शाह तयार असा असे म्हणताना ताणी सांगले.
पूरा डिटेल में चर्चा दिल्ली में और देश भर में जो भी छात्र से संबंधित अभी जो भी आंदोलन चल रहे हैं उसका चर्चा हो सकते हैं. मेरा अनुरोध है कांग्रेस पार्टी और विपक्ष के साथियों को कि जब छात्र आंदोलन को लेकर के सरकार चर्चा के लिए तैयार है तो आप बिल्कुल चर्चा के दौरान हंगामा नहीं करेंगे और गृहमंत्री जी का सरकार का जवाब पूरी तरह से सुनेंगे.
भरती परीक्षेन जाल्ल्या अनियमिततायेक लागून झारखंडात सुरू आशिल्ल्या विद्यार्थ्यांच्या निषेधाचो आज 17 दीस. सुरक्षेच्या कडक व्यवस्थेमधी विद्यार्थ्यांनी विधानसभेकडेन मोर्चा काढला. झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेन जाल्ल्या आरोपी अनियमिततायेची स्वतंत्र चौकशी करपाचो आदेश दिवपा संबंधी राज्य सरकाराच्या विलंबवादी वृत्तीचेर केंद्रीय मंत्री संजय सेठ हांणी प्रश्नचिन्ह उभे केला. भाजप खासदार तरुण चुग हांणी विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी ह्या निषेधाकडे दुर्लक्ष केल्याचो आरोप करून विद्यार्थ्यांच्यो कायदेशीर मागण्यो पुराय करच्यो अशी मागणी केला. मजगती भाजप खासदार संजय जयस्वाल हांणी संसदेन परत परत व्यत्यय येवपाचेर टिका केल्या आनी प्रस्तावित FCRA विधेयकाक लागून समाजसेवे खातीर आशिल्लो निधी राष्ट्रविरोधी कार्यावळी कडेन वळोवपाक मेळचो ना अशें नदरेक हाडून दिला. फाटल्या दशकांत सरकारी ई मार्केटप्लेसाचे एकूण वेपारी मोल 422 कोटी वयल्यान 1,95,000 कोटी परस वाडला. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगले की 12 लाखा परस चड सूक्ष्म आनी ल्हान उद्देग आनी 42,000 परस चड स्टार्टअपांनी ह्या प्लॅटफॉर्माचेर नोंदणी केल्या. GEM ह्या प्लॅटफॉर्माक लागून सर्त वाडल्या, दर थारोवपाची प्रक्रिया सुदारल्या, खरेदीचो वेळ उणो जाला आनी ताका लागून सरकारी बचत जाल्या. ते भायर ह्या प्लॅटफॉर्मान एंड टू एंड डिजिटल खरेदी प्रक्रियेवरवी पारदर्शकता वाडयल्या आनी वोकल फॉर लोकल आनी मेक इन इंडिया सारखेल्या उपक्रमांक चालना दिल्या. हवामान. उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आनी अस्तंत मध्य प्रदेशान आयज व्हड पावस पडपाची शक्यताय आसून भारतीय हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळम, माहे, अस्तंत बंगाल, छत्तीसगड आनी आंध्र प्रदेशान फाल्यां मेरेन गडगड आनी विजेचो आसपाव आसल्याचे हवामान खात्यान कळीत केला. खेळ. अमेरिकेन जाल्ले संवसारीक एथलेटिक्स U20 सर्तीन भारतान 2 पदकां मेळयल्या. इतल्यान हे खबरापत्र सोंपलें. आमचे मुखावयले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.